त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निव्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषंगिणे स्तेनानां पतये नमो नमो निषंगिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्भ्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मद्भ्यो नक्तं चरद्भ्यः प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषु मद्भ्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्भ्यो विसृजद्भ्यश्च वो नमो नमोऽस्यद्भ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्च यानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्योऽश्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथिभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमः क्षत्रुभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नम पुञ्जिष्ठेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो धन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
श्रीराम सर्वसाधकांना नम्र विनंती, त्यांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने आपल्या डाव्या हाताला आणि भक्ती वर्गाने आपल्याला उजव्या हाताला सरकून घ्यायचं आहे। परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी मिलिंद दादांनी दिलेल्या आहेत, त्या आपण आता सद्भक्त रेवती कैलीमय यांच्याकडून ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। 1987 जानेवारी भुसावळ आनंद यात्रा झाली। स्वामी सेवानंद यांच्या आमंत्रणावरून स्वामी माधवनाथ भुसावळ येथे गेले होते। तेथे उतरण्याची व्यवस्था कशी आहे, किती जणांची आहे याचा काही अंदाज नव्हता, त्यामुळे स्वामीजींनी अगदी मर्यादित लोकांना बरोबर घेऊन ही यात्रा केली। मी आणि पंकज भाग्याने या आनंद यात्रेत सहभागी झालो। डॉक्टर सुषमाताई वाटवे, सद्भक्त बापूसाहेब भिशीकर हेही यात सहभागी झाले होते। सद्भक्त मकरंद वजे हेही सहभागी झाले होते। पुण्याचे सद्भक्त अरुण आठवे यांची बदली याच सुमारास पुलगाव येथे झाली होती। त्यांनी या आनंद यात्रेत सहभागी होण्याचा लाभ मिळवला। नंदाताई सावंतही होत्या। स्वामी सेवानंद हे गणेशपुरीच्या स्वामी मुक्तानंदांच्या पठडीतले होते। यज्ञसोहळ्याची संगीता समारंभासाठी त्यांनी स्वामीजींना अपाचारण केले होते। भुसावळला स्वामी सेवानंदांची विशेष ओळख नसताना सुद्धा सद्भक्त बापूसाहेबांच्या आग्रहावरून स्वामी गेले। सद्भक्त मकरंदची सासूरवाडी येथे आहे तर जावे असाही त्यांनी वाटले असावे असे मला वाटते। एकंदरीत महाराष्ट्र एक्सप्रेसचा रात्रभराचा प्रवास करून पहाटे स्वामीजी पोहोचले. स्वामी सेवानंद यांच्या राहत्या घराच्या समोर असलेल्या इमारतीत पहिल्या मजल्यावर एका तीन खोल्यांच्या घरात स्वामीजी व सगळ्यांची राहण्याची सोय तिथे केलेली होती. स्वामीजी ठीक पहाटे 5 वाजता उठत असत. उठलं की माणूस म्हणायला सुरुवात. तोंड देऊन अन्न कवरतले की स्वामीजी व्यायाम करत असत. व्यायाम झाला की अंगाला तेल लावत असत. सई आई समोरच सांगून त्यांच्या सुवर्णकांतीच्या शरीराला मालिश करत असत. अन्य मुलांना मनातून तीव्र इच्छा होती की स्वामीजींनी मालिश करायची सुसंधी आपल्यालाही मिळावी. अन्य मनाचा हिरा करून त्यांच्या खोलीत जाऊन उभे राहत होतो. त्यांना विचारण्याचं धैर्य आम्हाला काही होईना, पण सेवेची इच्छा अनावर होत होती. श्री स्वामीजी शक्यतोवर अशा प्रकारची सेवा करण्याची संधी कोणाला देत नसत. पण आम्ही काही जागच्या हलत नव्हतो तेव्हा ते परमप्रमाणे आमच्याकडे बघून म्हणाले, यार जरा पाठीला तेल लाव. झालं अरुणभाव टुंक मोडी मारून स्वामीजींच्या काठीवर गेले. आईने दिलेली तेल त्यांनी स्वामीजींच्या पाठीवर अर्धण करून मिरवले. प्रचंड आनंद झाल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अशी दुर्मिळ सेवा करण्याचं भाग्य हिरावेस स्वामीजींची कृपा अलौकिक आहे. त्यानंतर ते स्नानास गेले. ठीक 5:30 वाजता सर्व काही आपण सुस्नात होऊन आसनावर बसत असत. प्रातस्मरण स्तोत्र इत्यादी अत्यंत तल्लीन होऊन म्हणून ध्यानमग्न होऊन जात असत. त्याच वेळेस सेवाश्रमाच्या आरतीची वेळ होईल. स्वतः सेवानंदजी मायक्रोफोनवर मुक्तानंदांच्या पद्धतीची आरती लोकांना सांगत असत. त्यामुळे ध्यानाच्या वेळेसच आरतीचा जोरदार आवाजाने तेथील आसनांत दुमदुमून जाई. एक दिवस ध्यान झाल्यावर स्वामीजींनी मानेश्वरी वाचून घेतली. निर्माणित संघ देशावरून ते विवरण होते. ते झाल्यावर अनुप्रिय असे म्हणजे ते जे नव्हे असे म्हणून स्वामीजी सर्वांकडे पाहून मंदसे हसले आणि म्हणाले, शांत जे बसला त्याला सर्व मिळाले. पूर्वीच्या काळापासून ऋषी मुनी सर्व मंत्रांच्या शेवटी ओम शांती 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 असे म्हणतात ते यासाठीच. बाहेर आणि आज शांतीच पाहिजे आहे. आपल्या बाहेर सर्वत्र गोंधळ चालू असतो. मग आतील शांती मिळवायला फुरसतच मिळत नाही. सत्यज्ञान असले तरी मायक्रोफोन म्हणतात काय उपयोग. बापूसाहेब आपण करतोस की 2-3 तास कार्यक्रम, त्यात देखील आरती भजन ध्यान सर्वच असते. यांची नित्यानंदांसारखी उपासना आहे भजन वगैरे. स्वामीजी हो ते ठीकच आहे, पण आधी 5-10 तास जे शांत बसलेच पाहिजे. श्वेता श्वेता उपनिषदात काय आहे, ऋषी आत्म्याविषयी चर्चा करून मग ध्यानाला बसतात. सकाळी 2 तास रात्री 1 तास जेव्हा सर्व वातावरण शांत असते, झाडे निश्चय असतात, सर्व वायुमंडळ स्थिर असते, अशा वेळेसच ध्यानाला बसले पाहिजे. बापूसाहेब दक्षिणेकडील मंदिरात सकाळपासून लोकास चावतात. येथे सुद्धा 3-4 तास लोक भजन वगैरे म्हणत बसतात. स्वामीजी कारण यांना योगाचं मार्गदर्शनच मिळालेलं नाही. साधू संत ऋषी म्हणून तर चूक सांगत नाहीत ना. भगवंतांनी 6व्या अध्यायात उगीच योगाचं मार्गदर्शन केलेलं नाही. ते कन्नड संतांचं पद नाही का, कुणास मोडू नाडू. स्वामींना हे पद फार आवडे. कान बंद कर, डोळे बंद कर, एकपाने त्यांनी माणूस म्हणण्यात रंगून जा. मुसाळ्यामध्ये 4 दिवसात स्वामीजींनी 2 प्रवचने, 1 व्याख्यान, 1 प्राद्यपूजा असे कार्यक्रम केले. एका महाविद्यालयातील युवकांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तेथील वास्तव्यात स्वामीजींच्या व्यक्तिमत्वाची, त्यांच्या प्रभावी प्रबोधन शक्तीची व अनुभव आणीची छाप मुसाळ्याकरांच्या मनावर उमटली. तसेच स्वामीजींनी स्वामी सेवानंद, त्यांचे कुटुंबीय, त्यांचा शिष्य संप्रदाय आणि त्यांचे एकंदरीत चाललेले कार्य या सर्वांचे सूक्ष्म अवलोकन केले, विश्लेषण केले असावे. असेच एका कॉलेजमध्ये विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमाला स्वामीजींनी नुसते उपस्थित राहण्यासाठी बोलावले होते. तेथे भिसेकरांचे विवेकानंदांच्या जीवन चरित्रावर फार सुंदर असे व्याख्यान झाले. त्यांची परमार्थ निष्ठा हे हिंदू समाजाविषयीची वेदना त्यांच्या प्रत्येक भाषणातून व्यक्त होत असते. त्यानंतर एक सत्पुरुष बोलले. घरी आल्यावर स्वामीजींना त्या व्याख्यानातल्या आठवणींना फार वाईट वाटले. ते म्हणाले, किती विपरीत बोलतात लोक. विद्यार्थ्यांसमोर तुम्ही सुद्धा गोष्टी सांगितल्या पाहिजेत. ज्ञानाने नाही बसलो तरी चालेल, पण सर्व सृष्टीत भरलेल्या परमात्म्याची स्पंदने आपणाला जाणवली पाहिजेत, याला काही अर्थ नाही. तसंच यज्ञक्रिया ही पूर्वकाळ चालत आलेली पवित्र पद्धत आहे. त्याच्यावर कारण नसताना टीका केली हे अयोग्य आहे. आपण शुद्ध परमार्थच सर्वत्र सांगितला पाहिजे. ज्ञान मानसमरण नसेल तर परमात्म्याची ओळख कशी होणार. पण ही मंडळी भारी विपरीत सांगत राहतात असे म्हणून स्वामीजींनी डोळे मिटून शंभर स्वामींचा श्वास घेतला. जणू तो विषय झटकून टाकला व ते दुसऱ्या गोष्टीवर बोलू लागले. बापूसाहेबांचे जुने स्नेही प्राध्यापक लोमाडे सर हे भुसावळमध्ये विश्व हिंदू परिषदेचे काम करत असत. त्यांच्या आग्रहावरून हे बापूसाहेबांच्या इच्छेला मान देण्यासाठी स्वामीजींनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमाला जाण्याचे ठरवले. या कार्यक्रमात स्वामीजींना बोलण्याची विनंती करण्यात आली. स्वामीजींनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. त्यांनी त्या दिवशी एका वेगळ्या प्रवेशात भाषण केले. त्यांनी विचारले, आपण हिंदू आहोत म्हणजे नेमके कोण आहोत असा प्रश्न स्वतःलाच विचारला का. भगवद्गीतेत कृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा विचार केला आहे का. आपण जर हिंदू असू तर गीतेतील कर्म भक्ती ज्ञान ध्यान यांचा मागोवा आपण घेतला आहे का कधी. अशा प्रश्नांचा स्वामीजींनी भरिमार केला. त्यामुळे समोर पिंगुळलेला श्रोतृ समुदाय तोंडावर दाण्याचा हटका मारला तसा जागा झाला. यावर येथील पाद्यपूजा अलौकिक भाव तेथे अलौकिक भाव होता. स्वामीजी आणि सगळ्यांची भावपूर्ण अशी पाद्यपूजा तेथे झाली. अनन्य संत यंत्रणा स्वामीजींचे प्रवचन याच्यावर झाले. स्वामींचे भक्तिरूप योग व योगरूप भक्ती ऐकून ते लोक चकित झाले. अशी दिव्यवाणी ते प्रथमच ऐकत होते. तेथील भावाला अक्षरशः उधाण आले असा भाव दुर्मिळ. हे असे अनेक प्रसंग तेथे घडले ज्यात स्वामीजींच्या अचानक प्रबोधन शक्तीचा प्रत्यय आला. त्यांचा निश्चयपणा, साधनेवरील निष्ठा, वात्सल्य, कळवळा, अविरोध वृत्ती अशा अनेक गोष्टी थोड्याफार आकलन झाल्या. एक वाक्य आहे, लौकिकार्थाने थोर पुरुषांची थोरवी त्यांच्या जवळ गेल्यावर टिकली तरच ते खरे थोर. येथे तर जवळून पाहिल्यावर त्यांची उंची आपल्याला अजूनच कळून असू होते. परंतु खोलिये तारी नाहीजे तरी भक्तीने विरुजे ऐसा रोकडाची लागीजे न मरता मोक्षू हे मात्र कळते. श्रीकृष्ण अर्पण मस्तो.
हरी हरी. पुढच्या गुरुवारी आपला पालखीचा कार्यक्रम SP कॉलेजमध्ये होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपण संध्याकाळी 7 ते 8 असे पालखीच्या समारंभाकरता म्हणून तिथे एकत्र जमणार आहोत. शेकडो वर्षांच्या परंपरेनी आळंदी ते पंढरी तसंच आपल्या आपल्या गावापासून पंढरीपर्यंत असे वारकरी आषाढ आणि कार्तिक आषाढी कार्तिकी अशी वारी करत असतात. हैबत बाबांनी घालून दिलेल्या परंपरेप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज 100 अधिक वर्ष झाली आळंदीहून पुण्याकडे जात असते. आपण त्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतो. फर्ग्युसन कॉलेजपाशी आपण त्या सोहळ्यामध्ये सहभागी होतो आणि अलका टॉकीजपाशी बाहेर पडतो. 5 वर्षापूर्वीपर्यंत आपला हा प्रघात चालू होता. अलीकडे रहदारीमुळे म्हणा किंवा अन्य कारणांमुळे म्हणा पालख्या पुण्यामध्ये येण्यासाठी ठराविक वेळ राहिलेली नाहीये. पूर्वी साधारणपणे 6:15-6:30 दरम्यान पालख्या येत असत. आता कधी कधी 8, 8:30, 9, 9:15 देखील झालेले आहेत. असं असल्यामुळं आणि आपलीही संख्या फर्ग्युसन कॉलेजपाशी दिवसेंदिवस वाढत गेली. त्याच्यात बालसंस्कार केंद्राची 60, 70, 80 मुलं असतात. 8 ते 9 दरम्यान जर पालखी आली तर अलका टॉकीज चौकापर्यंत येण्याकरता 9:30-10:30 व्हायला लागले आणि मग तिथून आपल्या आपल्या घरी मुलांना पोचवायचं ही एक मोठी जबाबदारी होऊन बसली. तसंच एकूणच ट्रॅफिक जाम, रिक्षा मिळत नाहीत, लांब लांब लोकांना जायचं असतं, या सगळ्या कारणांनी ज्या दिवशी पालख्या पुण्यात येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी जे ज्ञानोबा पुण्यात असतानाच आपण हा पालखीचा समारंभ स्वतंत्रपणाने एसपी कॉलेजमध्ये करायला सुरुवात केली. तसे आपण जमणार आहोतच. पुढच्या गुरुवारी हा पालखीचा समारंभ बरोबर ना हा पालखीचा समारंभ आहे. संध्याकाळी आपण जमणार आहोत. 5वा गुरुवार असल्यामुळं सत्संग नाहीये. जर एरवी सत्संग असता तर त्या दिवशी आपण थोडी भजनं म्हटली असती सत्संगाच्या या कार्यक्रमामध्ये. त्याच्या ऐवजी असं ठरवलं की आज आपण ही भजनं म्हणावीत. सुरुवातीला निलाताई भजन सांगेल.
श्रीराम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र.
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र.
इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र.
तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र.
तया आठविता महापुण्यराशी.
तया आठविता महापुण्यराशी.
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी.
नमस्कार माझा ज्ञानेश्वरासी.
रूप पाहता लोचनी सुख जाले वो साजणी.
रूप पाहता लोचनी
सुख झाले वो साजणी. सुख झाले वो साजणी.
सुख झाले वो साजणी. सुख
झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा.
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव
तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा.
तोहा माधव बरवा. तोहा माधव बरवा.
बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी
बहुत सुकृताची जोडी
म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून
विठ्ठली आवडी
सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर
बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
तो हा माधव बरवा
जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण
तुझी सेवा करीन मनोभावे वो
तुझी सेवा करीन
तुझी सेवा करीन मनोभावे वो
तुझी सेवा करीन मनोभावे
माझे मन हे गोविंदी माझे मन हे गोविंदी रंगले वो नवसिये माझे नवसिये वो नवसिये नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवत विठ्ठल पंढरीचे दैवत विठ्ठल नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो माझे नवसिये हो बाप रखुमा देवी वरु विठ्ठले हो बाप रखुमा देवी वरु विठ्ठले हो
बाप रखुमा देवी वरु विठ्ठले
चित्त चैतन्य हो चित्त चैतन्य हो
चित्त चैतन्य हो
सोडुनी नेले वो नवसिये माझे नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो पंढरीचे दैवत विठ्ठल पंढरीचे दैवत विठ्ठल नव दैवत विठ्ठल नवसिये वो नवसिये माझे नवसिये वो
नवसिये माझे
हो नवसिए माझे नवसिए वो हो
अर्के या
ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथ ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथ जाऊ देवाचिया गावा जाऊ देवाचिया गावा जाऊ देवाचिया गावा सेव देईल विसावा
जाऊ देवाचिया गावा
जाऊ देवाचिया गावा सेव देईल विसावा देवा सांगु सुख दुख देवा सांगु सुख दुख देवा सांगु सुख दुख देव निवारील भूक
देवा सांगु सुख दुख
जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा
जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा
गालू
देवासीच भार
गालू देवासीच
घालू
देवाचीच भार देव सुखाचा सागर जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा जाऊ देवा पाशी जाऊ जवळी देवा पाशी राऊ जवळी देवा पाशी राऊ जवळी देवा पाची हात जोडनी पायाची जाऊ देवाचिया गावा देव देईल विसावा तुका म्हणे आम्ही बाळे तुका म्हणे आम्ही बाळे तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढी वाढ तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवार जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा जाऊ देवाची या गावा देव देही नविसा जाऊ देवाची या गावा देव देही नविसा देव देही नविसा देव देही
नविसा सीमाताई या
मनात भरली पंढरी जाऊन येऊ माहेरी
जाऊन येऊ माहेरी
मनात भरली पंढरी
मनात भरली पंढरी
जाऊन येऊ माहेरी
जाऊन येऊ माहेरी
विठोबाच्या दरबारी हसून नाचून
विठोबाच्या दरबारी हसून नाचून
विठोबाच्या दरबारी हसून नाचून
विठोबाच्या दरबारी हसून
जिकडे तिकडे वार करी कांबळ काठी खांद्यावरी अमृत अनुभव चराचरी हसून नाचून चंद्रभागेचे वाळवंट दुसरे नकोच वैकुंठ माधव भरला आकंठ हसून नाचून पंढरीचा देव कसा विटेवारी सुंदरता ज्याच्या हृदयी भाव जसा पावतो पावतो एकच शेवटी दर्शन चंद्रभागेत नाहून राऊळ जात गर्जून हसून नाचून मनात भरला तुकोबा डोळ्यात भरला ज्ञानोबा हृदयात भरला विठोबा हसून नाचून मनात भरली पंढरी जाऊन येऊ माहेरी विठोबाच्या दरबारी हसून नाचून विठोबाच्या दरबारी हसून नाचून
विठोबाच्या दरबारी हसून
विठोबाच्या दरबारी हसून नाचून
विठोबाच्या दरबारी हसून नाचून।
अभिजित सावकाश हरि हरि हरि
आला रे आला रे हरि आला रे आला रे आला रे हरि आला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
संत संगे
आला रे आला रे हरि आला रे
आला रे आला रे हरि आला रे
आला रे आला रे हरि आला रे
आला रे आला रे हरि
हरि ये थे रे हरि ते थे रे हरि ये थे रे हरि ते थे रे हरि वीण न दिसे री तेरे हरि वीण न दिसे री तेरे आला रे आला रे हरि आला रे
आला रे आला रे हरि
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे हरि आदि रे हरि अंति रे
हरि आदि रे हरि अंति रे
हरि आदि रे हरि अंति रे
हरि आदि रे हरि अंति रे
हरि व्यापक सर्वाभूति रे
हरि व्यापक सर्वाभूति रे
हरि व्यापक सर्वाभूति रे
हरि व्यापक सर्वाभूति रे
आला रे आला रे हरि आला रे
आला रे
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
हरि जाणा रे हरि वाणा रे
हरि
जाणा रे हरि वाणा
रे
बाप रखुमा देवी वरू राणा रे बाप रखुमा देवी वरू राणा रे आला रे आला
रे हरियाला रे आला रे आला रे हरियाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे संत संगे ब्रह्मानंदू झाला रे
हरि हरि
अखंड जया तुझी प्रीति अखंड जया तुझी प्रीति
अखंड जया तुझी प्रीति अखंड जया तुझी प्रीति
अखंड जया तुझी प्रीति अखंड जया तुझी प्रीति मद देतयांची संगती मद देतयांची संगती
मद देतयांची संगती मद देतयांची संगती
मद देतयांची संगती मद देतयांची संगती मगनी कमळापती मगनी कमळापती
मगनी कमळापती
तुझ बाणी कंटाळा पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई उगाच संतांची ये पायी उगाच संतांची ये पायी न मागे न करी काही न मागे न करी काही तुझी आणावा विठोबा पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई पडनी राहीन तय ठाई तुम्ही आम्ही पिडो जेणे तुम्ही आम्ही पिडो जेणे दोन्ही भारतीय काने दोन्ही भारतीय काने बैसलो धरणे बैसलो धरणे हका दे दाराशी पडनी राहीन तय खाई पड़ोही राही न तये खाई पड़ोही राही न तये खाई पड़ोही राही न तये खाई
पड़ोही राही न तये खाई
सुखा मणे याया होना चित्त गावे बावे ठाला आता ना पाहिजे खेला संतांची पाई न मागे न करी काही तुझी अण गावी ठोबा जियाण गावी ठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर
महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
ज्ञानेश्वर माऊली
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम
दिनेश ये
आनंद रे आजी आनंद रे आनंद रे आजी आनंद रे सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी सबाय अभ्यंतरी अवघा परमानंद रे अवघा परमानंद रे आनंद रे आजी आनंद रे
राजि आनन्दुरे एक दो न तीन चार पाँच सहा एक दो न तीन चार पाँच सहा इसके विसरोनी इसके विसरोनी इसके विसरोनी इसके विसरोनी अंतर शोधोनी आपहा अंतर शोधोनी आपहा आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे
आनंदुरे आदि आनंदुरे
सात्वा राम अथवा वेरुवीरा सात्वा राम अथवा वेरुवीरा बाप रखमा देवी वरु बाप रखमा देवी वरु बाप रखमा देवी वरु बाप रखमा देवी वरु आनंद सोहरा आजी स्वानंद सोहरा आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सबाया दंकरी सबाया दंकरी सबाया दंकरी सबाया दंकरी औघा परमानंदुरे औघा परमानंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आनंदुरे आदि आनंदुरे आदि आनंदुरे
विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा समचरण शोभा काय वानू समचरण शोभा काय वानू कासे पीतांबर कटेवरी कर कासे पीतांबर कटेवरी कर गळा शोभे हार वैजयंती गळा शोभे हार वैजयंती मुख शोभिवंत प्रभा कोंदाटली मुख शोभिवंत प्रभा कोंदाटली आनंदे दाटली त्रिभुवने आनंदे दाटली त्रिभुवने मकरंद म्हण भावाचा अंकित मकरंद म्हणे भावाचा अंकित भावे संकटात भक्ता लागी भावे संकटात भक्ता लागी विटेवरी उभा लावण्याचा गाभा समचरण शोभाकाय वानू कासे पीतांबर कटेवरी कर गळा शोभे हार वैजयंती मुख शोभिवंत प्रभा कोंदा चली आनंद दाटली त्रिभुवने मकरंद म्हण भावाचा अंकित भावे संकटात भक्ता लागी भावे संकटात भक्ता लागी विटेवरी उभा लावण्याचा गाभा विटेवरी उभा लावण्याचा गाभा समचरण शोभा काय वानू समचरण शोभा काय वानू एक दोन मिनिट आपण शांत डोळे मिटून बसूया. हरि 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 स्वामी जी स्वामी जी नारायण. हरि हरि हरि। बुला पुंडलीक वरदे हरि ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समाज।